आंबट गोड आठवणी, पूर्वांचलातील संघ प्रचारकाच्या जीवनातील रंजक आठवणी, लेखक मधुकर लिमये, अनुवादिका शिल्पा वाडेकर, प्रकाशकाचं मनोगत. आंबट गोड आठवणी या पुस्तकात पूर्वांचलात सुमारे 60 वर्ष राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे प्रचारक म्हणून काम केलेल्या श्री मधुकरराव लिमये यांच्या आठवणी आहेत. सामान्यतः प्रचारक मंडळी लिहिण्याच्या बाबतीत अनुत्सुक असतात, पण मधुकररावांनी मात्र हा दोष टाळून आपल्या आठवणी लिहिल्या आहेत आणि त्याही अतिशय रंजक पद्धतीनं. संघाचं काम करताना अनेक प्रकारची माणसं भेटतात. पैशानं गरीब असून देखील संघाचं काम तळमळीनं करणारे, स्वयंसेवक असून देखील चोरी करण्याची सवय न सुटलेला, उच्च पदावर काम करणाऱ्या कार्यकर्त्यांमधील सुद्धा स्वभावानुसार होणाऱ्या कुरबुरी आणि अशा सर्व माणसांना संघकामात आणण्यासाठी आणि टिकवण्यासाठी प्रचारकांना कराव्या लागणाऱ्या कसरती यांचं अतिशय सुंदर चित्रण आपल्याला या पुस्तकात वाचायला मिळतं. मूळ हिंदी पुस्तकाचा कुमारी शिल्पा शशिकांत वाडेकर यांनी केलेला मराठी अनुवाद देखील इतका चांगला झाला आहे की तो अनुवाद आहे हे सुद्धा लक्षात येत नाही. वाचक या पुस्तकाचं चांगलं स्वागत करतील आणि अशा प्रकारच्या आणखी पुस्तकांची प्रकाशकांकडून अपेक्षा करतील असा विश्वास वाटतो. लेखकाचं मनोगत. सुरुवातीला मी काही गोष्टी स्पष्ट करू इच्छितो. हा आसामच्या संघ कार्याचा इतिहास नव्हे. त्या दृष्टीने याकडे पाहिलं तर हा अर्धमूर्धा आणि अनेक त्रुटींनी युक्त असा वाटेल. हे तर केवळ 20व्या शतकाच्या मध्यात आसामात आलेल्या एका सामान्य कार्यकर्त्याच्या अनुभवांचं एक असंबंध अशा रीतीनं लिहिलेलं हे चित्रण आहे. पण हे वाचून आसामच्या संघ कार्यात सुरुवातीला आलेल्या अडचणी तसाच मिळालेला पाठिंबा या दोन्ही गोष्टींची जाणीव वाचकाला होऊ शकेल. अनेक महत्वाच्या गोष्टी यात आलेल्या नाहीत. दोन्ही बंदींच्या वेळी स्वयंसेवकांनी केलेले वीर पराक्रम यांचा तर यात उल्लेख देखील नाही. त्रिपुरा राज्यात उग्रवाद्यांनी अपहरण केलेल्या 4 कार्यकर्त्यांच्या बलिदानाचं चित्रण देखील नाही. केरळचे श्री मुरलीधर, पुण्याचे श्री प्रमोद दीक्षित, उत्तर प्रदेशचे श्री ओम प्रकाशजी, सदियाचे श्री प्रफुल्ल गोगई आणि नलबारीचे श्री शुक्लेश्वर मेधी यांचं बलिदान आणि काबरी अंगलांग जिल्हा शासित व्यवस्थेचे प्रमुख श्री मिठाराम हेम्ब्रम इत्यादी कार्यकर्त्यांची उग्रवाद्यांकडून झालेली क्रूर हत्या यांचा देखील उल्लेख इथं नाही. ठाकूर रामसिंहजी, श्रीकांत जोशीजी अशांची तपस्या आणि त्यांच्या सुयोग्य मार्गदर्शनाचा पुसटसा उल्लेख देखील नाही. खरं तर तेच आसामच्या संघ कार्याचा यथार्थ इतिहास लिहायला सक्षम होते. दुर्दैवानं ते आता जीवित नाहीत. संघ कार्याचा इतिहास लिहिण्याची योग्यता माझ्याकडं नाही हे मला माहीत आहे. त्या कालखंडाचा अकर्ता प्रत्यक्षदर्शी एवढीच माझी भूमिका आहे. हे वाचून आसामात कार्य करायला येणाऱ्या नवीन कार्यकर्त्यांना एखादा संदेश मिळाला तर मला समाधान वाटेल. कारण हे लेखन केवळ स्वांत सुखाय केलेलं आहे. माझ्या सर्व अनुभवांना अभिव्यक्त करणं ह्या छोटेखानी लेखनात संभव नाही. त्यामुळं काही निवडक घटनांचाच समावेश मी केला आहे ज्यात
सॅम्पल कम्प्लीट रेडी टू कंटिन्यू.